या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.
श्रोते हो नमस्कार. पुण्यातील रसायू कॅन्सर क्लिनिकतर्फे आयोजित कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद या कार्यक्रमात मी शिवराज सणस आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आयुर्वेदाला जागतिक पातळीवर सन्मान मिळवून देण्यासाठी गेली 25 वर्ष सातत्यानं कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संशोधक आणि आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य योगेश बेंडाळे आज आपल्याबरोबर आहेत. भारतातील तसेच परदेशातील अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत. जगभरातल्या बहुतांश भागात आयुर्वेद पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं असून त्यांनी संशोधित केलेल्या औषधांना अनेक पेटंट मिळाली आहेत. सध्याच्या काळात ज्या दुर्धर आजारांवर यशस्वी उपचार उपलब्ध नाहीत अथवा उपलब्ध उपचारात मर्यादा आहेत अशा अनेक व्याधींवर आयुर्वेद हा सक्षम पर्याय समाजात उभा करून अशा रुग्णात एक आत्मविश्वास निर्माण करण्याचं काम ते करत आहेत. अशा स्वरूपाचे गंभीर आजार होऊच नयेत यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असून याकरता आयुर्वेद हे सामर्थ्यवान शास्त्र आहे अशी त्यांची भक्कम धारणा आहे. आयुर्वेदाला आधुनिक संशोधनाची जोड देऊन जगातील नामांकित परिषदांमध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचं कामही त्यांनी केलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय मानांकित रिसर्च जर्नल्समध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. आपल्याशी संवाद साधतायत वैद्य योगेश बेंडाळे. नमस्कार, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
नमस्कार.
स्तनाचा कॅन्सर परत येण्याची शक्यता रक्ताच्या किंवा इतर कोणत्या तपासण्यांमधून समजू शकते का? काय सांगाल आपण?
स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी चिकित्सा झाल्यानंतर केल्या जाणाऱ्या तपासण्यानंतर असं एकदा निश्चित झालं की या रुग्णाच्या शरीरामध्ये कॅन्सरचा सदृश पुरावा नाही आहे. या अवस्थेनंतर तो कॅन्सर परत येण्याची शक्यता खरं सांगायचं तर कोणत्याही कालावधीमध्ये असू शकते. दुर्दैवाने रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये कित्येकदा असेही रुग्ण आहेत की ज्यांची शस्त्रक्रियेनंतर किमोथेरपीसारख्या चिकित्सा चालू असताना देखील कॅन्सर परत आल्याची उदाहरणं आहेत. तर चिकित्सेनंतर सुमारे 5 वर्षांपर्यंत देखील हा आजार परत आलेला नाही अशी देखील उदाहरणं आहेत. त्यामुळे कोणत्या रुग्णाला हा कॅन्सर केव्हा परत येईल हे समजण्याकरता दक्षता घेणे अनिवार्य ठरते आणि यातच नियमित तपासण्यांचा अंतर्भाव होतो. यामध्ये आधुनिक शास्त्रामध्ये नियमितपणे काही ट्यूमर मार्कर्स केले जातात तर स्तनाची सोनोग्राफी किंवा सोनोमॅमोग्राफी केली जाते, तसेच पोटाची सोनोग्राफी केली जाते. साधारणतः या तपासण्या 6 महिन्यातून एकदा करण्यास सुचवले जाते. तर सीटी स्कॅन किंवा पेट स्कॅन हा वर्षातून एकदा किंवा 2 वर्षातूनही एकदा सुचवला जातो. तर ज्या ठिकाणी हा कॅन्सर परत आल्याची शंका निर्माण होते त्या ठिकाणी मात्र तेथील तुकडा काढून त्याची तपासणी केली जाते. याचबरोबर अलीकडच्या काळातील महत्त्वाची समजली जाणारी तपासणी म्हणजे सर्क्युलेटिंग ट्युमर सेल्स. याही तपासणीद्वारे रुग्णाच्या शरीरामधील रक्तामध्ये कॅन्सरच्या पेशींचा अंतर्भाव आहे का हे तपासलं जातं. आयुर्वेदीय तत्वांच्या आधारे रुग्णाचे धातुबल तपासले जाते, रुग्णाच्या शरीरातील दोषांची स्थिती तपासली जाते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेतला जातो. थोडक्यात रुग्णाची दर्शन परीक्षा, स्पर्शन परीक्षा आणि विविध प्रकारचे प्रश्न विचारून स्तनाचा कॅन्सर परत येण्याची शक्यता कितपत आहे याचा अंदाज घेतला जातो.
स्तनाच्या कॅन्सरची चिकित्सा देत असताना किंवा चिकित्सा पूर्ण झाल्यानंतर ज्या वेळेला या कॅन्सरचा पुनरुद्भव होतो त्यामुळे काही कॉम्प्लिकेशन्स तयार होतात का?
बहुतेक वेळेला रसायू कॅन्सर क्लिनिकमध्ये स्तनाच्या कर्करोगाची आधुनिक चिकित्सा चालू आहे आणि त्याकरता आत्यंतिक दुष्परिणाम होत आहेत किंवा त्याची काही कॉम्प्लिकेशन्स झालेली आहेत किंवा चिकित्सा चालू असतानाही हा कॅन्सर पसरला आहे अशा अवस्थेमध्ये रुग्ण येताना दिसतात. तर ज्या वेळेला किमोथेरपी किंवा टार्गेटेड थेरपी किंवा रेडिओथेरपी अशा चिकित्सा चालू असतात अशावेळी रुग्णांना त्या चिकित्सेचे अनेक दुष्परिणाम दिसतात. त्यांच्या आहारावर परिणाम होतो, झोपेवर परिणाम होतो, दौर्बल्य कमालीचं असतं, रक्तक्षय होतो, मधूनमधून रक्त भरावं लागतं. या शारीरिक अवस्थांबरोबरच रुग्णाची मानसिक अवस्था पराकोटीची खालावते. बऱ्याचदा अशा स्त्रिया भयग्रस्त झालेल्या दिसतात. आणि नेमकी हीच गोष्ट आयुर्वेदाच्या तत्वांनुसार अत्यंत महत्त्वाची समजली जाते. रुग्णाच्या शरीरामध्ये कॅन्सरचा कोणताही दृश्य पुरावा नसल्याची खात्री असून देखील या रुग्णा भयग्रस्त असल्यामुळे अशा रुग्णांमध्ये कॅन्सर परत आल्याची उदाहरणं सर्वाधिक आढळतात. तर ज्या वेळेला हा कॅन्सर हाडांमध्ये, यकृतामध्ये, फुफ्फुसामध्ये किंवा लसिका ग्रंथींमध्ये किंवा लिम्फनोड्समध्ये किंवा मेंदूमध्ये पसरलेला आढळतो, त्यावेळेला मात्र त्या त्या अवयवानुसार त्याची कॉम्प्लिकेशन्स घडतात.
स्तनाच्या कॅन्सरसाठी दिल्या जाणाऱ्या विविध चिकित्सांच्या काही मर्यादा आहेत का?
प्रत्येक वैद्यकशास्त्राला मर्यादा या आहेतच. कोणतेही वैद्यक हे परिपूर्ण आहे असा दावा करत नाही. दिल्या जाणाऱ्या चिकित्सेने कॅन्सर 100% बरा होतो असा दावा सध्या उपलब्ध असणाऱ्या वैद्यकातील कोणतेही तज्ज्ञ करताना दिसत नाहीत. तर यातील किमोथेरपीसारखे जे उपचार आहेत, हे सर्वमान्य आहे की किमोथेरपी ज्या वेळेला दिली जाते त्यावेळेला सामान्य पेशी आणि विकृत पेशींमध्ये भेदभाव केला जात नाही आणि वेगाने वाढणाऱ्या प्रत्येक पेशीवरती विपरीत परिणाम करणे हेच काय ते किमोथेरपीचे ध्येय असते. यामुळे शरीराला संरक्षक असणाऱ्या पेशींचाही नायनाट होतो आणि त्यामुळे रुग्णाची व्याधिप्रतिकार शक्ती कमी होते, कॅन्सरशी लढण्याची क्षमता कमी होते आणि हा कॅन्सर पुन्हा येण्याची शक्यताही वर्तवली जाते. तर दुसरीकडे मात्र कॅन्सरच्या ज्या पेशींचा नायनाट किमोथेरपीने होणं अपेक्षित आहे त्या पेशी स्वतःचे संरक्षण करताना दिसतात आणि त्यांच्या या बचावात्मक धोरणामुळे शरीरामध्ये अधिकच कॉम्प्लेक्स अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण होते आणि त्यामुळे मात्र कॅन्सर बळावत जातो. तर रेडिएशनसारखी चिकित्सा बऱ्याचदा स्थानिक असल्यामुळे स्थानिक ठिकाणी आग होणे, क्वचित जखमा होणे, त्यांना इन्फेक्शन होणे, त्यातून स्राव बाहेर येणे किंवा त्या जागेतून कॅन्सरच्या पेशींचा प्रादुर्भाव रक्तामार्फत इतर ठिकाणी होण्याची शक्यता वाढते. तसेच सध्या नवीन अशी समजली जाणारी इम्युनोथेरपी, इम्युनोथेरपी ही एका काही विशिष्ट पाथवेजवरती अवलंबून असणारी चिकित्सा पद्धती होय. यामध्ये ज्या रुग्णांचा कॅन्सर विशिष्ट प्रकारच्या पाथवेजबाबत सेन्सिटिव्ह आहे असे निदान केले जाते त्याला अनुसरून ही चिकित्सा दिली जाते. परंतु याची सर्वात मोठी मर्यादा म्हणजे कोणताही कॅन्सर कधीही एकाच पाथवेने होत नाही, तर कॅन्सर निर्मितीमध्ये अनेक मार्गांचा अवलंब होताना दिसतो आणि त्यामुळेच एखाद्याच मार्गावरती अवरोधात्मक अशी चिकित्सा केली तर कॅन्सरच्या पेशी ज्यास निसर्गतःच आणि स्वभावतःच चलाख समजल्या जातात त्या स्वतःला वाढण्याकरता आणि जगण्याकरता इतर मार्गांचा अवलंब करताना दिसतात आणि अशावेळी मात्र या इम्युनोथेरपीचा उपयोग होताना दिसत नाही.
तर श्रोते हो, हे होते वैद्य योगेश बेंडाळे. आज आपण स्तनाच्या कर्करोगाचा पुनरुद्भव ओळखण्याच्या तपासण्या आणि पुनरुद्भवामुळे होणारी गुंतागुंत याची माहिती सर्व श्रोत्यांना दिलीत. आपले मनपूर्वक आभार. नमस्कार.
नमस्कार.
कर्करोग आणि संशोधनपूर्ण आयुर्वेद हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. श्रोते हो, कर्करोग आणि दुर्धर रोगांवर होणाऱ्या आयुर्वेदिक उपचारांबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य विचारा. आमचा फोन नंबर आहे 020-2453-2525 किंवा 2453-7149. फोन नंबर पुन्हा एकदा 020-2453-2525 किंवा 2453-7149. www.rasayucancerclinic.com या आमच्या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी याच वेळी. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रसायू कॅन्सर क्लिनिक पुणे.